आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते, असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE ने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो असा निसर्ग हा इथे पाहिला.
या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 हून अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 हून अधिक मोठ्या धरणी असून याबाबतीत भारत जगात 3रा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.